राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन 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 यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतहिष्ट डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की इस्कॉन बिबटी फाउंडर आचार्य श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतहिष्ट डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की गंगा मया यमुना मया की तुलसी देवी भक्ति देवी की कलयुग पावन हरिनाम संकीर्तन की समवेद गौर भक्त वृंद की निताई गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटी ऑल ग्लोरीज टू असेंबल डिवोटी All glories to assembled devotees. All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा। वाल्मिकी रामायणातून आपण अभ्यास करत आहोत। आजचा आपला चौथा दिवस आहे। तर आजपर्यंत आपण बरंच काही यामध्ये पाहिलं, त्यामध्ये नेमकं काव्य कशाला म्हणायचं, वेद पुराण आणि काव्य। रामायण हे काव्य आहे आणि हे असं काव्य आहे जे नेहमी आपण गाऊ शकतो, नेहमी आपल्या जीवनामध्ये। म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र सांगितलेली आहे। सकाळी द्युत प्रसंग म्हणजे महाभारत, दुपारी स्त्री प्रसंग अर्थात रामायण आणि रात्री चोर प्रसंग म्हणजे श्रीमद भागवत। तर या प्रकारे अभ्यास करत आपण प्रस्तावना पाहिली, वाल्मिकी ऋषींना नमन केलेलं। वाल्मिकींनी नारदांना विचारलेले प्रश्न, 16 गुण असलेली कोणतरी व्यक्ती आहे का, आणि नंतर नारद मुनी त्यांना सांगतात की नक्कीच आहे, त्यांचं नाव आहे राम आणि त्याच्याबद्दल तुम्ही वर्णन करा। त्यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे वाल्मिकींच्या मुखातून हे काव्य बाहेर पडतं, श्लोक बाहेर पडतो एका शापाच्या स्वरूपात. क्रौंच पक्षाला मारलेल्या शिकाऱ्याला ते शाप देतात आणि त्यामधून रामायणाची सुरुवात होते. तर ह्या रामायणाबद्दल आपण काल ऐकलं कशा प्रकारे वर्णन वाल्मिकी ऋषी करतायत, अयोध्येचं वर्णन, लंकेचं थोडक्यात वर्णन, त्यानंतर दशरथ महाराजांचं वर्णन, दशरथ महाराजांच्या मंत्र्यांचे गुण, किती प्रकारचे मंत्री त्यांच्या दरबारी आहेत आणि त्यांची कार्य काय आहेत. तर अशा प्रकारे आपण कालच्या प्रवचनामध्ये आपण हे सर्व पाहिलं आणि शेवटी आपण इथपर्यंत आलो की आता प्रभू रामचंद्रांचा जन्म, त्यासाठी यज्ञ केला जात आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ हा ऋषशृंगाने दुसरा यज्ञ सुरू केला आणि त्यावेळेला सर्वजण त्याची तयारी करत होते, वशिष्ठादी सर्वजण. आणि त्या यज्ञामधून पायसदान घेऊन एक पुरुष प्रकट झाला आणि त्या पुरुषाने एक कुंभ हा दशरथ महाराजांच्या हाती सोपवला आणि दशरथ महाराजांनी वशिष्ठांच्या आज्ञेखाली त्यातील अर्धा भाग हा कौसल्येला दिला आणि अर्ध्यातील अर्धा भाग सुमित्रेला आणि त्या राहिलेल्या अर्ध्यातील अर्धा भाग कैकईला आणि राहिलेला जो आणखीन एक अर्धा भाग आहे तो पुन्हा सुमित्रेला दिला. तर या प्रकारे यांची वाटणी झाली, सर्वांनी ते प्राशन केलं आणि सर्वांनाही पुत्र झाले. आपल्याला माहिती आहे कौसल्येला राम, सुमित्रेला भरत आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि भरता कैकईला भरत. तर या प्रकारे यांची नक्षत्र पण दिलेली आहेत, कोणत्या काळी कशा प्रकारे ते जन्मले. आपण रामनवमी साजरी करतो, हे चैत्र महिन्याच्या शुद्ध चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी नवमीला कर्कलग्नामध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. आणि असं सांगतात की जो कोणी या अशा ग्रहांच्या घडण असण्यामध्ये जर जो कोणी जन्माला येतो तो जगाचा राजा होतो आणि तो साक्षात भगवंत असतात. तर या प्रकारे सर्वांना आनंद झाला, सर्व चारही बालकं त्या ठिकाणी आली आणि वशिष्ठांनी हे पाहून सुंदर त्याचं वर्णन केलं. वाल्मिकी ऋषी याचं वर्णन करताना म्हणतात की कशा प्रकारची ही बालकं होती. सर्वे वेद विद सूर, सर्वे लोक हिते रतः, सर्वे ज्ञानोपसंपन्न, सर्वे समुदित गुणै. सर्व वेदविद, जन्मतःच हे बालक सर्व वेदशास्त्र जाणणारे, लोक हिते रतः लोकांच्या हितासाठी कार्य करणारे, सर्व ज्ञान संपन्न सर्व प्रकारचे ज्ञान, अस्त्रशस्त्र विद्या सर्व विद्या त्यांना माहीत होत्या आणि सर्वे समुदित गुणै आणि सर्व प्रकारचे गुण त्यांच्या अंगी होते. तर अशा प्रकारचे हे चार बालकं जन्माला आली आणि त्यांचं राम नामकरण करण्यात आलं. तर ज्यावेळेला नामकरण झालं त्यावेळेला ही जी चार नावं त्यांना देण्यात आली त्याचे खूप सुंदर अर्थ होतात. राम या शब्दाचा अर्थ आहे रामो रमयताम वर, राम हे सर्वांना आनंद देणारे आहेत. आता राम हे पुरुष आहेत, भगवंत आहेत, तर केवळ स्त्रियांनाच नव्हे तर प्रभू रामचंद्र सर्वांना आकर्षित करतात, सर्वांना आनंद देतात. पुरुषांना परत सर्व प्राण्यांना, वृक्ष वेली सर्वांना ते आनंद देणारे आहेत. म्हणून त्यांचं नाव आहे रामो रमयताम वर, सर्वांना आनंद देणारे राम. त्यानंतर भरताचं नाव भार वहती इति भरत, जो भार वहन करतो स्वेच्छेनं जबरदस्तीनं नाही, आपल्या सर्वांवर जबरदस्तीनं सर्व काही भार दिला जातो पण भरत हा प्रेमाने सर्व भार स्वीकारतो. तर कोणता भार त्याने स्वीकारला? राज्यस्य भरणात, राज्याचं जे ओझं होतं, जो भार होता तो प्रभु रामचंद्रांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी ते स्वीकारला. तर अशा प्रकारे हे प्रेमाचं आहे, त्याला कोणी जबरदस्ती केली नाही. तो जेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटायला गेला आणि म्हणाला की मलाही तुमच्याबरोबर वनवासात यायचं आहे, त्या प्रभू रामचंद्र म्हणाले नाही, तर आता वडील पण नाही आहेत, त्यामुळे तू जा आणि या राज्याची देखभाल कर. तेव्हा भरताने ते आनंदाने स्वीकारलं, पण कसं, एक कर्तव्य म्हणून. आणि कर्तव्य म्हणजे नुसतं मारून मुटकून नाही, तर आज्ञेनं आनंदानं. आणि ते स्वीकारून तो आला परत आणि राज्याच्या बाहेर राहूनच संपूर्ण राज्याची देखभाल केली. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या प्रकारे तीन उदाहरणं देतात की कशा प्रकारे भार आनंदाने आपण स्वीकार करतो. पहिलं आणि त्यातील निम्न प्रकारचं उदाहरण म्हणजे एखादा श्रीमंत व्यक्ती असेल, तर श्रीमंत व्यक्तीला पैशाचं कधी वजन होतं का? समजा त्याच्याकडे 1 करोड रुपयाची बॅग दिली, तर तो दुसऱ्याला कुणाला देईल का? फार वजन होतंय जरा तू सांभाळ, अजिबात देणार नाही. तो ती बॅग शेवटपर्यंत सोडणार नाही, जी मूठ जशी असते तशीच, हात दुखू दे काही दुखू दे आहे तसं घेऊन जाणार. तर हे हा भार आहे, पण हा प्रेमाचा भार आहे, त्यामुळे तो स्वीकारतो. दुसरं सांगितलेलं आहे, आई ही आपल्या मुलाला 9 महिने आणि त्यानंतर सुद्धा बाळ मोठं होईपर्यंत आपल्या मांडीवर आपल्या अंगा खांद्यावर खेळवते. तर खऱ्या अर्थानं हा भार आहे, पण प्रेमाचा आहे, त्यामुळे आईतला ते पूर्ण समाधान मिळतं, म्हणून ते आनंदाने ते स्वीकारते. तिसरं आहे, प्रियकर प्रेयसी एका प्रियकराचा भार सांभाळते. तर अशा प्रकारे या प्रेमाच्या तीन भाराच्या ज्या प्रक्रिया आहेत, अशा प्रकारे भरताने ह्या सर्व राज्याचं जे भरण आहे किंवा त्याचं जे भार आहे तो त्यांनी सांभाळला. त्यानंतर तिसरं नाव आहे लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न. लक्ष्मण हा लक्ष्मी संपन्न आहे. लक्ष्मणो लक्ष्मी वर्धन रामस्य लोक रामस्य भ्रातुर ज्येष्ठस्य नित्यक्ष सर्व प्रियकारस्तस्य लक्ष्मणो लक्ष्मी संपन्न. अशा प्रकारे लक्ष्मणाचं वर्णन येतं. लक्ष्मण हा नेहमी लक्ष्मीचं वर्धन करतो. लक्ष्मी या ठिकाणी याचा अर्थ आहे पैसा नव्हे, लक्ष्मी याचा अर्थ आहे सेवा. कारण भगवंतांनी लक्ष्मीला आपल्या वक्षस्थळावर स्थान दिलं, पण लक्ष्मी म्हणाली मला तिथे राहायचं नाही, मला तुमच्या चरणांशी राहायचं आहे, सेवा करत नित्य सेवा. तर अशा प्रकारे नारायणांची सेवा करत लक्ष्मी नित्य त्यांच्या चरणाशी असते. तसंच लक्ष्मणाने ही सेवा मागितली भगवंताकडे की मला नेहमी तुमच्या चरणाशी राहू द्या. म्हणून संपूर्ण रामायणामध्ये लक्ष्मणा नेहमी रामांची सेवा करतोय, चरणांची सेवा. तर अशा प्रकारे तो सेवेचं वर्धन करतो, नेहमी वाढवतो सेवा. त्याचबरोबर लोक रामस्य ज्येष्ठ बंधू हे जे सर्वांना प्रिय आहेत त्यांचा तो ज्येष्ठ भ्राता आहे. सर्व प्रियकर असे भगवान रामचंद्र यांचा तो सेवक आहे. आणि लक्ष्मण लक्ष्मी संपन्न, आणि अशा प्रकारे सेवेने तो पूर्णपणे त्यामध्ये रत आहे, अनुरक्त आहे. म्हणून याला म्हटलेलं नित्य किंकर. किंकर म्हणजे दास. लक्ष्मणा नित्य दास आहे भगवंतांचा. नंतर आहे शत्रुघ्न. तर शत्रुघ्नाचा अर्थ आहे शत्रूला दमन करणारा. परंतु शत्रुघ्नाविषयी अधिक वर्णन आपल्याला मिळत नाही. रामायणामध्ये काय वर्णन मिळतं शत्रुघ्नाविषयी? काहीच नाही. पण एकच वर्णन असं येतं की त्याने लवणासुराचा वध केला. लवणासुरा रावणापेक्षा भयानक होता आणि त्याला शत्रुघ्नाने मारलं. परंतु हा काय शत्रू म्हणून आपण म्हणू शकतो का? नाही. आणखीन एक सुंदर अर्थ आचार्य सांगतात की शत्रुघ्न जसे इतर सर्व प्रजा माता भावंड ही भगवान रामचंद्रांच्या रूपावर इतके भाळले होते की त्यांचं रूप त्यांच्या दृष्टीसमोरून कधी त्यांना वाटत नव्हतं की हे दूर जावं, इतकं ते प्रेम करायचे, इतकं त्या रूपाकडे आकर्षित व्हायचे. तसं लक्ष्मणाने देखील भगवंतांच्या रूपावर तो आकर्षित होता, पूर्णपणे त्यामध्ये समरस होता, त्या रूपाकडे पाहण्यामध्ये. पण लक्ष्मण हा श्रेष्ठ ठरला, त्याने आपलं मन मारलं. जी त्याची इच्छा आहे भगवंतांचं रूप नेहमी आपल्या डोळ्यासमोर असावं, ती इच्छा त्याने दूर ठेवली आणि तो भरताचा दास बनून मागे अयोध्येमध्ये राहिला. तो रामांबरोबर गेला नाही. कारण का? पहा, ज्यावेळेला भगवान वनवासात जात होते त्यावेळेला सीता त्यांच्या बरोबर गेली हट्ट करून. लक्ष्मण हा म्हणाला, मला दुसरं काय ऐकायचं नाही, मला तुमच्या बरोबरच यायचंय. त्यामुळे राम प्रभू रामचंद्र त्यालाही काही म्हटले नाही, चल म्हणाले. भरत हा देखील हट्ट करून आला, पण भगवंतांनी सांगितल्यामुळे त्यांची आज्ञा त्यांनी पालन केली. म्हणून एका दृष्टीने जर पाहिलं तर भरत हा भगवंत लक्ष्मणापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण त्याने ऐकलं तरी रामाचं. आणि मग तो परत आला. पण शत्रुघ्न याला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. का बरं? कारण त्याला निवड होती, तो निवड करू शकत होता, चॉईस होता. तो एक तर रामांबरोबर जाऊ शकत होता किंवा परत मागे राहू शकत होता, काही पण त्याला शक्य होतं. हट्ट केला असता तर प्रभू रामचंद्र घेऊन गेले असते. पण तो काही न बोलता त्याने ठरवलं की मला मागे राहायचं आहे आणि भरताचा सेवक बनून राहायचं आहे. कारण भरत मागे राहून भगवंतांची सेवा करतोय, म्हणून मला भगवंतांच्या दासांचा दास बनायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या मनातील जी भगवंतांबरोबर राहायची जी इच्छा आहे, त्या इच्छेला, ते रूप भोगायच्या इच्छेला त्यांनी मारलं, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे शत्रुघ्न. तर अशा प्रकारे ह्या चारही भावंडांची नाम यांचं नामकरण झालं. आणि लक्ष्मणाला सांगितलेलं आहे की भगवंतांचा अक्षरशः उजवा हात होता, उजवा हात भगवंतांचा, कुठे जाईल तिथे लक्ष्मण असायचा. तर असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला ही बालकं जन्माला आली त्यांच्यासाठी झोपाळे बनवण्यात आले आणि सर्व झोपाळे त्या ठिकाणी ठेवण्यात आले, चारही झोपाळे, आणि चार झोपाळ्यामध्ये एकेकाला झोपवण्यात आलं. पण झालं काय? सर्वजण चारही रडायला लागले आणि ते रडू थांबवेच नात. किती रडायचं? सर्वजण काय काय देतायत, खेळणी देतायत, खायला देतायत, स्तनपान करतायत, आई काही असलं तरी सुद्धा त्यांचं रडणं काय थांबेना. त्यावेळेला वशिष्ठांनी सांगितलं की लक्ष्मणाला रामाच्या झोपाळ्यात ठेवा आणि शत्रुघ्नाला भरताच्या. आणि असं जसं ठेवण्यात आलं तसं सर्वजण शांत झाले. तर म्हणून यांची जी जोडी आहे कधीच तुटली नाही, हे दोघेही एकमेकांबरोबर असायचे. म्हणून तर लक्ष्मण याला भगवंतांचा उजवा हात म्हटलेला आहे, तो नेहमी त्याच्याबरोबर असायचा. आणि दुसरं म्हटलेलं आहे, तो साक्षात भगवंतांचा प्राण होता, बहिप्राण, बाह्य प्राण होता. जिथे जिथे भगवंत असतील त्यांचं जीवन म्हणून तो असायचा. म्हणून म्हटलेलं आचार्यांनी खूप सुंदर याचं वर्णन केलंय की प्रभू रामचंद्रांना कधी काही खायला दिलं असेल तर भगवंत एकटे खात नव्हते, नेहमी लक्ष्मणाला बोलवायचे आणि त्याला खायला द्यायचे. तर आचार्य सांगतात, बरोबर आहे ना, राम एकटे कसे काय खाणार? उजवा हात नसल्यावर आपण कोणी जेवू शकतो नाही, त्यामुळे लक्ष्मणाशिवाय आपण खाऊ शकत, राम खाऊ शकत नाही. आणि रात्री झोपताना लक्ष्मणाशिवाय भगवान झोपत नव्हते, कारण प्राण चालला पाहिजे ना, म्हणून बाजूला नेहमी लक्ष्मण असायचं. त्यामुळे लक्ष्मणाबरोबर, लक्ष्मण हा रामांबरोबर नित्य होता. तर अशा प्रकारे हे कथानक पुढे जातं. आणि जशी ही बालकं मोठी व्हायला लागतात त्यावेळेला विश्वामित्र सिद्धाश्रमामध्ये राहत असतात, त्यांना राक्षसांचा खूप आघात होतो, त्यांचं यज्ञ संपन्न होत नसतात. त्राटिका, सुबाहू आणि मारीच हे तिघं इतके त्रास देत असतात, त्यामुळे त्यांना कुणाचं तरी संरक्षण हवं असतं. स्वतः क्रोध करून चालत नाही, कारण या यज्ञात तशी बंदी आहे. त्यामुळं विश्वामित्रांनी ठरवलं की आपण दशरथाकडे यायचं आणि प्रभू रामचंद्रांना घेऊन जायचं, हे त्यांनी ठरवलं. आणि तो आला. सर्व दरबार भरला होता. वशिष्ठादी सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि दशरथाकडे विश्वामित्राने मागणी केली की माझा यज्ञ हे सर्व राक्षस रोखतायत आणि हे तिघही रावणाचे दूत आहेत. रावण त्यांना पाठवतो, त्यामुळं प्रभू रामचंद्रांना तू माझ्याबरोबर पाठव आणि तो माझ्या यज्ञाचं रक्षण करेल आणि माझा यज्ञ संपन्न होईल. मग त्यावेळेला दशरथ महाराज थोडे चिंतित पडतात, पण दशरथ महाराजांचे शब्द इतके सुंदर सांगितलेले आहेत. एखाद्यानं या प्रकारे बोललं पाहिजे, जेव्हा एखाद्याच्या मुखातून काही वाक्य निघतात बाहेर, त्यावेळेला हे तीन प्रकारे ही वाक्य आली पाहिजेत. पहिला प्रकार सांगितलाय की जो कोणी ऐकणार आहे त्याच्या कानाला गोडवा निर्माण झाला पाहिजे, असे शब्द आपण बोलायचे. दुसरं आहे त्याच्या मनाला पूर्णपणे समाधान लाभलं पाहिजे, संपूर्णपणे, केवळ अर्धवट नाही, पूर्ण संपूर्ण त्याला असं वाटलं पाहिजे की मी आता त्याच्या शब्दाने मी भरून निघालो, माझं मन पूर्ण भरलेलं आहे आता. आणि तिसरं की हृदयामध्ये, दुसऱ्यांच्या हृदयामध्ये नम्रता आली पाहिजे. स्वतःच्या हृदयातून जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला नम्रतेनं आणि दुसऱ्यांना पण त्याचा परिणाम तसा झाला पाहिजे. या तीन प्रकारे आपण जेव्हा केव्हा बोलतो कोणाशी तेव्हा अशा प्रकारे आपण कानाला गोडवा, मनाला संतुष्टी आणि हृदयाला नम्र. तर या प्रकारे दशरथ महाराज विश्वामित्रांना म्हणाले की हे राजा नका, असं करू नका. माझ्या या ठिकाणी पहा तुम्ही की सर्वजण आपल्या एकाचवर प्रेम करतायत, ते म्हणजे रामावर. आणि हा छोटासा बालक तुमच्या बरोबर आला तर कसं चालेल, आपल्या सर्वांचा प्राणच त्याच्याबरोबर निघून जाईल. बरं, आणि हे राक्षस आहेत, भयानक राक्षस, त्यामुळं त्यांचा कसं काय, राम एकटा कसा काय सांभाळेल. तेव्हा विश्वामित्र चिडतात, म्हणतात तुझा माझ्यावर विश्वास नाही, एक तर तू मला वचन दिलंयस त्यामुळं त्याचं पालन कर. मग त्याच वेळेला वशिष्ठ मध्ये पडतात आणि ते म्हणतात, खात्री देतात की हे बघ, तीन प्रकारे विश्वामित्र प्रभू रामचंद्रांचं संरक्षण करतील. पहिलं सांगतात की ते सर्वतोपरी, सर्वतोपरी म्हणजे त्यांच्या शरीराचं सगळ्याचं ते रक्षण करण्यास समर्थ आहेत. का विश्वामित्र इतके शक्तिशाली होते, पूर्वी ते राजा होते, नंतर राजर्षी झाले, महर्षी झाले आणि नंतर ब्रह्मर्षी झाले, त्यामुळे त्यांच्याकडे आधीच ती शक्ती आहे आणि मी ती शक्ती पाहिलेलो आहे. एवढंच नव्हे तर अस्त्र शस्त्र सर्व काही त्यांचे दास आहेत. त्यामुळे विश्वामित्र असल्यामुळं कधी असा प्रसंग आला तर विश्वामित्र स्वतः रामाचं संरक्षण करतील, त्यामुळे ती चिंता सोडून दे. दुसरं सांगितलं की जर राम त्यांच्या बरोबर गेले तर मग त्यांच्याकडे असलेल्या सर्व विद्या ते रामांना देतील. अस्त्र शस्त्र वेद सगळ्या काही, जे काही विद्या, ज्या काही विद्या त्यांच्याकडे आहेत ते रामांना देतील. आणि तिसरं सांगितलं, त्यांच्याबरोबर जर राम गेले तर रामाची ख्याती तिन्ही जगात पसरेल. आता हे कसं काय केलं, पहिलं संरक्षण याबद्दल सांगतायत. विश्वामित्र हे एक प्रकारे भगवंतांचे आचार्य होते, गुरु समान होते, त्यामुळं गुरुचं एक कर्तव्य आहे की शिष्याचं आध्यात्मिकरित्या संरक्षण करणं, हे गुरुचं कर्तव्य आहे. आणि त्या प्रकारे विश्वामित्रांनी आपली जी भूमिका आहे प्रभू रामचंद्रांचं संरक्षण करायची आध्यात्मिकरित्या, ते त्यांनी पार पाडली. आणि दुसऱ्या प्रकारे ते शिष्य म्हणून राहिले भगवंतांचे, आणि शिष्याचं कर्तव्य आहे की आपल्या गुरुचं संरक्षण करणं, त्यामुळे ते दोन्ही कार्य त्यांनी केली. आणि बरोबर त्यालाच प्रतिसाद देताना भगवंतांनी पण असंच केलं. भगवंत एक भगवंत म्हणून वागले त्यांच्याशी आणि दुसरं एक शिष्य म्हणून वागले. जेव्हा भगवंत म्हणून वागले त्यावेळेला त्यांच्याकडच्या ज्या काही विद्या आहेत त्या त्यांनी त्याचं संरक्षण केलं आणि विश्वामित्रांचं संरक्षण केलं, कारण ते भक्त आहेत म्हणून. आणि एक शिष्य म्हणून वागले कारण नम्रतेनं त्यांनी विश्वामित्राकडून सर्व विद्या स्वीकारल्या. तर या प्रकारे पहिलं आहे संरक्षण, दोघेही एकमेकांचं संरक्षण केलेलं आहे या ठिकाणी. दुसरं आहे विद्या किंवा ज्ञान, हे तर विश्वामित्रांनी सर्व काही दिलं. ज्या वेळेला सिद्धाश्रमात भगवंत गेले, तिथे जात असताना आणि तिथे गेल्यावर, तेव्हा सर्व विद्या, पुढे याचं वर्णन येतं. असं म्हणतात की ज्या वेळेला गंगेचं पाणी आपण गंगेला अर्पण करतो, तशा प्रकारे विश्वामित्रांनी ज्या विद्या भगवंतांकडून प्राप्त केल्या होत्या त्या विद्या पुन्हा भगवंतांना सोपवल्या, पुन्हा समर्पित केल्या. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की ज्या ज्या सिद्धी त्यांनी मिळवल्या होत्या आपल्या स्वकष्टाने स्वतपस्येने, त्याचं फळ म्हणून कोणाला अर्पण करणार? स्वतःकडे जर ठेवलं तर अभिमान येणार, त्यामुळं ते भगवंतांच्या चरणी गेलं तर शुद्ध भक्ती होते. म्हणून आपल्याकडे ज्या काही विद्या आहे, धन आहे, संपत्ती आहे, किंवा ज्या ज्या काही कला गुण आहेत, त्याची पूर्णता केव्हा होते? ज्या वेळेला आपण भगवंतांच्या चरणी किंवा भगवंतांच्या सेवेत त्याला वापरतो तेव्हा. तसं विश्वामित्रांनी इतकी वर्ष, हजारो वर्ष खडतर तपस्या करून मिळवलेलं सर्व काही विद्या, अस्त्रशस्त्र विद्या, वेदविद्या किंवा मोठमोठ्या सिद्धी, त्या सर्व काही भगवंतांच्या चरणी अर्पण केल्या. म्हणून म्हणतात की प्रभू रामचंद्र हे याच्या पात्र होते. एक सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणतायत पावसाचं जेव्हा पाणी पडतं, ते पाणी समुद्रात पडलं तर खारट होऊन जातं, पण ते जर समुद्रातल्या शिंपल्यामध्ये पडलं तर मोती होऊन जातं. तर अशा प्रकारे विद्या सगळ्यांकडे, सगळ्यांना प्रदान होऊ शकते. जसं इथे रोज सकाळी प्रत्येक गुरुवारी प्रवचन हे सर्व काही होत असतं, पण हे ज्ञान आहे, भगवंतांबद्दलचं ज्ञान. आपण जर समुद्राप्रमाणे राहिलो तर ते ज्ञान देखील खारट होऊन जाईल. आपल्याच हृदयामध्ये जर समुद्राप्रमाणे खारटपणा असेल तर मग काय होणार? जे ज्ञान येतं सगळंच खारट होऊन जातं. म्हणजे कृष्णलीला आपण ऐकणार आणि बाहेर जाऊन तसंच करायला बघणार, धोका येतो मोठा. पण त्याऐवजी जर आपण शिंपल्याप्रमाणे राहिलो, अगदी आव असून शिंपला असा उभा असतो स्वाती नक्षत्रामध्ये, त्यावेळेला जे काय एक थेंब जरी पडला त्या ज्ञानाचा, तर मग त्याचं मोती तयार होतं. तर या प्रकारे प्रभू रामचंद्र योग्य होते याच्या, एक शिष्य म्हणून ते योग्य असण्याची त्यांनी भूमिका केली. म्हणून विश्वामित्रांनी जे काय ज्ञान दिलं ते प्रभू रामचंद्रांना पूर्णपणे लागू झालं. आणि तिसरं वशिष्ठांनी सांगितलं, तिन्ही जगात प्रभू रामचंद्रांचं नाव लौकिक विश्वामित्र करतील. आणि खरोखर ज्या वेळेला सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य उचललं, त्याला वाकवलं, कानापर्यंत घेऊन आले आणि आता प्रत्यंच चढवणार, तेवढ्यात धनुष्य मोडलं आणि तो मोडलेला आवाज तिन्ही लोकात पसरला. आणि हा नुसता असा आवाज नव्हता, भयानक आवाज. विश्वामित्र राम लक्ष्मण सोडून सर्वजण तिथे जमलेले मूर्छित होऊन पडले. तिथं जमलेलेच नव्हे, जगातले सर्वजण असं सांगतात, इतका भयानक आवाज. बरं, हा एक भाग झाला. दुसरा भाग, सीता इतकी सुंदर होती, अगदी राक्षसांपासून आसूर किन्नर गंधर्व सर्वजण तिच्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक होते, पण एक अट, धनुष्य उचला. पण आणि त्याला दोर लावायची तर सोडाच, उचलायला देखील कोणाला जमलं नाही. तर अशा प्रकारे तिन्ही लोकांमध्ये ज्या सीतेचं नाव आहे, ती सीता जेव्हा प्रभू रामचंद्रांना लाभली किंवा तिला वर त्यांनी तिनं तिला त्यांना वरमाला घातली, त्यावेळेला भगवंतांचं जी ख्याती आहे तिन्ही जगात, आणि याला कारणीभूत कोण आहे? विश्वामित्र. तर अशा प्रकारे आचार्य सांगतात. मग एवढं सांगितल्यावर तरीसुद्धा दशरथाला ते मान्य होत नाही आणि म्हणतो दशरथ की हे महर्षी पहा, हे खूप सुंदर उपमा त्यांनी दिलेली आहे. दशरथ म्हणतो, ऊन षोडश वर्षो मे रामो राजीव लोचन, न युद्ध योग्यता मत्स्य पश्यमी न राक्षसई. ज्या वेळेला विश्वामित्रांनी मागितलं हट्ट काही सोडेनात आणि थोडे थोडे क्रोधाविष्ट झाले, त्यावेळेला दशरथ घाबरला आणि त्यांनी रामचंद्रांना बोलावून पाठवलं. प्रभू रामचंद्र खेळत होते आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आत आले, त्यावेळेला दशरथ त्यांना बघूनच इतका भारून गेला. त्यांचं सौंदर्य बघून, त्यांचं नाक अतिशय सुंदर चाफे कळीसारखं, ओठ बिंबाधराप्रमाणे, लाल लाल गाल, केस कुरळे, हे सुंदर रूप पाहिल्यावर दशरथ भाळून गेला, एकदम भारून गेला. आणि जसे प्रभू रामचंद्र आले समोर, त्या रूपावर बघितल्यावर, रूपाकडे बघितल्यावर, ध्यान केल्यावर दशरथ काय म्हणायचं आहे तेच विसरून गेला. आणि मग थोडं भानावर येऊन दशरथ रामाला म्हणाले, ठीक आहे जा, निघून जा, खेळायला जा. विसरूनच गेले की काय कशासाठी बोलवलंय रामानं, काय केलंय, कारण त्यांचं सुंदर रूप बघितल्यावर. तेव्हा दशरथ विश्वामित्रांना म्हणतो की ऊन षोडश वर्षो मे, माझा राम हा अजून 16 वर्षाचा पण झालेला नाही. अहो, त्यांनी आईच्या दुधाची चव देखील तो विसरलेला नाहीये, इतका लहान आहे. आणि एवढंच नव्हे, त्याच्याकडे काय योग्यता आहे एवढ्या लहान मुलाकडे राक्षसांबरोबर युद्ध करण्याची? काय योग्यता आहे? काय होईल अशा राक्षसांच्या समोर तो आला तर? काय प्रतिकार करू शकेल? आणि एवढंच नाही, खूप सुंदर एक या ठिकाणी वाल्मिकी हा शब्द वापरतात, रामो राजीव लोचन. रामांचे नेत्र कसे आहेत? कमळासमान, कमळाच्या पाकळीसमान. म्हणून दशरथ म्हणतो, माझा राम याचे नेत्र कमळासमान आहेत. कमळ ह्याचा एक गुणधर्म आहे, जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा हळूहळू कमळ उमलायला लागतं आणि जसं जसं सूर्यास्त होतो कमळ कोमेजतं आणि रात्री निस्तेज होतं, बंद असतं. तशा प्रकारे दशरथ म्हणतो, माझा राम आहे ना हा सूर्योदयाला उठतो, सूर्योदय झाल्याशिवाय तो उठत नाही आणि जसं सूर्यास्त होतो तसं तो लगेच झोपतो. आणि राक्षसांची शक्ती ही रात्री जास्त होते, दिवसा काहीच नाही, त्यामुळं माझा राम या राक्षसांबरोबर युद्ध कसा काय करेल, कारण तो रात्री झोपतो. तर म्हणून दशरथ म्हणतो, बघा माझं नाव दशरथ आहे, मी 10 दिशांना युद्ध करू शकतो, मी माझी सेना घेऊन येतो. तो मग शेवटी ठाम निर्णय, तो म्हणतो, न रामम नेतु महर्षी, हे महर्षी माझ्या मुलाला कृपया सोडून द्या, एवढंच माझं सांगणं आहे. त्यावेळेला विश्वामित्र मात्र दृढ निश्चयी असतात आणि त्यांचा आता क्रोध अनावर होतो आणि ते काय म्हणतात, सुंदर श्लोकांमध्ये ते वर्णन करतात, अहम वेद्मी महात्मानं रामं सत्य पराक्रम, वशिष्ठोपी महातेज येच्छे मे तपसी स्थितः. ते म्हणतात, हे राजा तुला काय माहिती आहे, या रामांचा जो पराक्रम आहे त्याच्याबद्दल तुला काय माहित? मी पहा, मी कसा आहे, तपस्वी आहे, तू तर या राज्यभोगामध्ये वाढलेला आहेस, त्यामुळे रामांचा प्रभाव तुला काय माहित? मी जटा धारण केलेली आहे, तू मुकुट धारण केलेला आहेस, मी कुशासनावर बसतो, तू सिंहासनावर बसतोस, तेव्हा तुला रामांची ओळख कशी काय असणार? मी इतकं तप केलेलं आहे भगवंतांना ओळखण्यासाठी, त्यामुळं मी त्याला जाणतो आणि वशिष्ठ जाणतात, त्यामुळे आता तरी ऐक नाहीतर खरं नाही. मग तेव्हा वशिष्ठ म्हणतात की दशरथा, विश्वामित्रांचा जो क्रोध आहे आम्ही पाहिलेला आहे, त्यामुळे आता त्यांचा जो क्रोध आहे तो ओढून घेऊ नका। म्हणून शेवटी जो धक्का बसलेला असतो दशरथाला, चिंता असते, चिंतायुक्त भीती असते, त्याचबरोबर मन पूर्णपणे चक्रावलेलं असतं, अर्धांग झाल्यासारखं संपूर्ण शरीर निस्तेज झालेलं असतं, असा दशरथ भानावर येतो आणि मग तो निश्चय करतो। तो म्हणतो ठीक आहे, पण याच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा येईल। ते म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही। मग दोघांना घेऊन विश्वामित्र जायला लागतात। तर पुढे ज्या वेळेला विश्वामित्र या दोघांना घेऊन वनामध्ये प्रवेश करतात आणि चालत आपला मार्ग हळूहळू पुढे पुढे सरकवत असतात, त्यावेळेला वाल्मिकी त्यांचं खूप सुंदर वर्णन करतायत। हे कसे दिसतायत दोन कुमार आणि विश्वामित्र मध्ये? ब्रह्मदेव ज्या वेळेला अश्विनी कुमारांना घेऊन जातात, ते दृश्य जे असतं तशा प्रकारे राम लक्ष्मण आणि विश्वामित्र दिसतायत। भगवान शंकरांबरोबर स्कंद आणि विशाखा हे दोघे जातायत, तशा प्रकारचं हे रूप दिसतं। म्हणून ते एक सुंदर श्लोकाची रचना करतात। वाल्मिकी म्हणतात, काल पिनव धनुष्यानी शोभयनव विशोर दशह विश्वामित्रम महात्मानम त्रिशीर्ष विव पन्नगौ। ते म्हणतायत, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या कमरेला सुंदर तलवार लटकलेली आहे, खांद्यावर भाता आहे आणि धनुष्य आहे। अशा या अवस्थेमध्ये सुंदर रूपामध्ये मध्ये विश्वामित्र आणि कडेला हे दोन राजपुत्र ज्या वेळेला जात आहेत, त्यावेळेला त्रिशीर्ष जसे तीन नाग आहेत, कोबरा, तीन नाग हे जसं फणा वर करून जात आहेत तशा प्रकारे तिघांचं दृश्य दिसतं, या प्रकारे वर्णन करताय। तर ह्याचा दुसरा अर्थ पण होऊ शकतो, तो म्हणजे आता त्यांनी ओळखायचं नागाने फणा उचलला म्हणजे काय, दंश करणार। तशा प्रकारे हे तिघं जात आहेत राक्षसांचा नाश करण्यासाठी। आणि मग हळूहळू 10 मैल चालून गेल्यानंतर विश्वामित्र पाहतात राम लक्ष्मण दोघेही चालून चालून थकलेले आहेत, त्यांना तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, आणि त्या वनामध्ये काय कसं करायचं। तेव्हा विश्वामित्रांनी पहिली विद्या, आपली विद्या ही राम आणि लक्ष्मणांना दिली, रामाला दिली। त्याचं नाव आहे बल आणि अतिबल। ह्या दोन विद्येने तहान नाही, भूक नाही, ना थकवा नाही। तर अशा प्रकारे एवढंच नव्हे तर ते बुद्धिमान होतील, अजित, म्हणजे कोणी त्यांना जिंकू शकणार नाही, राक्षस कोणी त्यांना मारू शकणार नाही, वाद प्रतिवादामध्ये ते निपुण होतील आणि सर्व त्यांच्याकडे जे स्रोत आहे त्या सर्वांचा आजूबाजूला जे काय आहे त्याचा योग्य उपयोग करतील आणि अशा प्रकारे सूक्ष्म बुद्धी त्यांची निर्माण होईल। तर अशा प्रकारे बल आणि अतिबल या दोन विद्या, हा मंत्र विद्या त्यांना शिकवल्या। तर अशा प्रकारे राम स्नानासाठी गेले आणि तिथून आल्यानंतर विश्वामित्राने त्यांना ही विद्या दिली। आता रामाला ही विद्या मिळाली आणि लगेच ती विद्या त्यांनी लक्ष्मणाला दिली। का बरं? कारण वाल्मिकी सांगतायत भ्रतुः शिष्यः दासः। लक्ष्मण कसे आहेत? भाऊ आहेत, त्याचबरोबर शिष्य आहेत आणि दास सेवक पण आहेत। या तिन्ही भूमिका लक्ष्मण या ठिकाणी स्वीकारतो। म्हणून शिष्याच्या रूपामध्ये ज्या काही विद्या रामाला मिळाल्या त्या लक्ष्मणाला ते देत आहेत। अशा प्रकारे विश्वामित्रांनी अपराविद्या, पराविद्या, शास्त्र, लौकिक ज्ञान, आध्यात्मिक परिपूर्णता सर्व काही रामाला बहाल केलं। आणि अशा प्रकारे चालत असताना पुढे रात्र झाली आणि सर्वजण आता ठरवलं की या ठिकाणी आपण झोपायचं आहे। पहिलाच दिवस एवढ्या वनातून चालत आले, राम लक्ष्मणांनी कधीच बाहेर झोपलं नव्हते, कधीच नाही. त्यांचं आसन म्हणजे मऊ गादीप्रमाणे, पण कशाची गादी माहिती आहे का? राजहंसांच्या पंख्याची. राजहंसांचा जो पंख असतो, त्या पंखाचे जे पिसारे असतात, त्यांनी बनवलेली गादी, त्यावर ते झोपायचे. सोन्याच्या थाळीमध्ये ते खायचे आणि सुंदर गीत आजूबाजूला असायचे. अशा थाटामध्ये हे दोघे राजपुत्र वाढले होते, यांच्या क्रिया अशा व्हायच्या. पण या ठिकाणी काय केलं विश्वामित्रांनी? तृणशयनी, तृण गवताच्या अंतरणावर त्यांनी त्यांना झोपवलं. आणि एवढं चालून आल्यानंतर थकवा तर लागलाच, त्यामुळे दोघेही झोपी गेले. आणि मग असं सांगतायत वाल्मिकी ऋषी, पहा विश्वामित्रांचं किती भाग्य आहे, साक्षात प्रभू रामचंद्रांना झोपलेलं त्यांनी पाहिलं. असे कोणतेच ऋषी नाहीत ज्यांनी पाहिलेलं आहे. शयन करताना भगवंतांना त्यांनी पाहिलं आणि विश्वामित्र पहाटे लवकर उठले आणि ते राम आणि लक्ष्मणांना उठवायला जात होते. त्यावेळेला त्यांचं रूप बघून इतके ते भारावून गेले, थोडा वेळ ते बघतच राहिले, किती सुंदर दोन्ही बालकं झोपलेली आहेत. आणि मग त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना उठवण्याच्या वेळेला विश्वामित्र हे गीत गात आहेत, हा श्लोक म्हणतायत. कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ट नरशार्दूल कर्तव्यम दैवमात्मिकम. हा जो श्लोक आहे हा विश्वामित्रांनी म्हटलेला आहे, कशाला? उठवायला. म्हणून उत्तिष्ट गोविंद उत्तिष्ट गरुड ध्वज जे आपण ऐकतो, हे सर्व विश्वामित्रांनी लिहिलं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं हे सुंदर रूप आणि ते उठवायला लागले, तेव्हा त्यांनी वर्णन केलंय कौसल्या किती भाग्यवान असेल जिला हे स्वरूप रोज दिसतं. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांची माता होण्याचं भाग्य लाभलेली कौसल्या किती भाग्यवान असेल, तिच्यासारखं भाग्य आणि कुणालाच या जगामध्ये नाही. त्यानंतर म्हणतायत की जशा प्रकारे पूर्वा संध्या, पूर्व दिशा जशी सूर्याला जन्म देते, तशा प्रकारे कौसल्याने प्रभू रामचंद्रांना जन्म दिलेला आहे. आणि एवढंच नाही, ज्या वेळेला सूर्य उगवतो हळूहळू सर्व अंधकार नष्ट होतो, तशा प्रकारे प्रभू रामचंद्र ज्या वेळेला यांनी जन्म घेतला, हळूहळू सर्व अंधकार त्यांनी दूर करून टाकला. म्हणून अशा या प्रभू रामचंद्रांना ते सुंदर मंत्राने, हा जो उत्तिष्ट शब्द आहे हा गायत्री मंत्रामध्ये, या सुंदर श्लोकाने विश्वामित्र त्यांना उठवत आहेत. आणि ते म्हणतायत नरशार्दूल, सर्व नरांमध्ये सिंहाप्रमाणे, शार्दूल म्हणजे सिंह, तशा प्रकारे त्यांनी भगवंतांचं सुंदर वर्णन केलं. म्हणून सांगतात की ज्या वेळेला आपण भगवंतांना रात्री झोपवतो, त्यावेळेला देखील सुंदर गायन करून झोपवायचं, काहीतरी सुंदर श्लोक म्हणायचे, भगवंतांना झोपा म्हणून सांगायचं, आणि सकाळी उठवताना देखील सुंदर संगीत चाललं लागलं पाहिजे, बासरी वीणा वगैरे वगैरे, तशा स्वरूपामध्ये भगवंतांना उठवलं पाहिजे. तर ही विधी आहे. ज्या वेळेला शिल प्रभुपाद अमेरिकेला गेले, तिथील शिष्यांना, अमेरिकन लोकांना काय माहीत काय श्लोक म्हणायचे, कसं झोपवायचं, कसं उठवायचं, प्रभुपाद म्हणाले तुमची बुद्धी वापरा, भगवंतांना उठवायचं आणि झोपवायचं. तर मग माताजी सांगतायत, कोणत्या मी विसरलो ना, ते म्हणतात आम्ही पहिल्यांदा भगवंतांची अर्चना कशी केली, भगवंतांना म्हणायचो ओ गॉड प्लीज टेक रेस्ट, आणि सकाळी ओ गॉड प्लीज वेक अप नाव. आणि मग भोगाचे पण मंत्र येत नव्हते, मग तेव्हा म्हणायचे प्लीज ईट, कृपया खा. तर या प्रकारे, आणि हा देखील एक श्लोकच आहे, इंग्लिश श्लोक, कारण प्रेमाने तो म्हटलेला आहे आणि भगवंत निश्चितच भगवंतांनी त्याचा स्वीकार केला असेल. तर अशा प्रकारे भगवंतांना अर्चना पद्धतीमध्ये आपण केलं पाहिजे. आणि आणखीन एक यामध्ये गोष्ट दिसते ती म्हणजे भगवान पहाटे लवकर उठतात. का? भगवंत आहेत ना? नाही, भगवंत आहेत पण मनुष्य रूपामध्ये आलेत. म्हणून सर्व मनुष्यांना दाखवून देण्यासाठी की कशा प्रकारे आचरण केलं पाहिजे. एवढंच नव्हे, त्यांचे गुरु त्यांना उठवतायत आणि भगवंत उठतायत त्यावेळेला. तर म्हणून आपण मंदिरामध्ये घरामध्ये आपल्याला गुरु पाहिजेत उठवायला. कोण ना कोणतरी गुरु शोधावा आपण, जे आपल्याला लवकर उठवतात. झोपू देत नाहीत सकाळच्या समय, कारण ती सर्वात महत्वाची वेळ आहे. तशा प्रकारे पुढे ते गेले आणि शरयू आणि गंगा नदीचा जो तट होता, जिथे दोघांचा संगम झाला होता, त्या ठिकाणी सर्व हे तिघजण पोहोचले. आणि तिथे पोहोचल्यावर सर्व सुंदर वातावरण पाहिल्यावर प्रभू रामचंद्रांनी विचारलं की हे स्थान आहे, हे कोणाचं आहे? त्यावेळेला विश्वामित्रांनी वर्णन केलं. या ठिकाणी दिसून येतं प्रभू रामचंद्र एका शिष्याची भूमिका घेत आहेत. प्रत्येक ठिकाण हे भगवंतांना माहीत नाही असं नाही, पण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते स्थान कोणाचं, इथे कोण कोण राहिलं, काय याचं वैशिष्ट्य आहे, हे असं काय, हे तसं काय, या प्रकारे नम्रतेनं त्यांनी प्रश्न विचारले. हे शिष्याची भूमिका त्यांनी पालन केली. आणि मग विश्वामित्र सांगायला लागले, हे पहा, एकेकाळी शिव आणि पार्वती या ठिकाणी तपस्या करत होते आणि स्तब्ध एका मूर्तीप्रमाणे ते दोघेही उभे होते. आणि हे बघून सर्व देवतांना भीती वाटली, खास करून इंद्राला. त्यांनी लगेच मन्मथाला पाठवलं, कामदेवाला पाठवलं. आणि कामदेव स्वतःच्या अहंकाराने मत्त होऊन म्हणाला की मी शिवांना सहज यातून भंग करू शकतो. म्हणून तो आला आणि मग सर्व आपल्या ज्या काही हालचाली आहेत त्यांनी करायला सुरुवात केली. भगवान शंकरांना शेवटी त्रास झाला. त्यांनी आपला डोळा उघडला आणि त्याला भस्म करून टाकलं. विश्वामित्र म्हणतायत, या ठिकाणी मन्मथाचं संपूर्ण अंग जळून गेलं, यामुळे याला म्हणतात तो अनंग झाला. अनअंग, अंग नसलेला. म्हणून या देशाला पुढे नाव अंगदेश असं पडलं. तर म्हणून ह्या अंगदेश अतिशय पवित्र आणि चांगला आहे. त्यामुळं इथे अंगदेश एवढं सांगतायत. पुढे आणखीन गेल्यानंतर तिथलं वातावरण मात्र भयानक भयानक, म्हणजे असं वर्णन केलेलं आहे. म्हणतात या ठिकाणी एकही मनुष्य नाही, निर्मनुष्य वातावरण, निर्मनुष्य जागा, वृक्ष नाहीत, वेल्या नाहीत, सगळीकडे हाहाकार. वारा जेव्हा वाहतोय तेव्हा भयानक आवाज करत वारा वाहतोय. तिथे ना पाणी, ना काहीच काहीच नाही. पक्षी देखील दिसत नाहीत, त्यांचा आवाज तर सोडाच. आणि एवढंच नाही तर प्राण्यांच्या अशा किंकाळ्या ऐकू येत आहेत दूरून, इतकं भयान वातावरण. आणि मग हे बघितल्यावर राम, बदल झाला वातावरणामध्ये. त्यांनी विचारलं, हे काय आहे? त्यावेळेला विश्वामित्र सांगतायत की एकेकाळी हा देश अतिशय समृद्ध होता. त्याचं नाव होतं मलद आणि कारुष्य. या ठिकाणी ज्या वेळेला वृत्रासुराला इंद्राने मारलं तेव्हा तो इथे आला आणि इथे शुद्ध झाला. स्वतःची इंद्रिय त्यांनी शुद्ध केली, म्हणजे स्वतःचे मळ, शरीराचं जे मळ आहे ते त्यांनी काढून टाकलं. म्हणून या देशाला मालद असं म्हणतात. आणि कारुष्य म्हणजे तो आंतरिक स्वच्छता त्यांनी या ठिकाणी केली, म्हणून याला कारुष्य म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे देवेंद्राच्या इच्छेनं हे दोन्ही देश तयार झाले आणि म्हणून या ठिकाणी सर्व संपन्नता होती. एक काळ होता ज्या वेळेला. आणि पुढे काय झालं? पुढे मात्र इथे त्राटिका नावाची राक्षसी आली. रामायणामध्ये ताटिका पण म्हटलेलं आहे, आम्ही ऐकलं त्राटिका, वेगवेगळे, एकच नाव आहे, एकच व्यक्ती आहे. तर ही त्राटिका जेव्हा आली तेव्हापासून हे वातावरण बदलून गेलं. मग तेव्हा विश्वामित्र त्राटिकेविषयी सांगतायत. ही ताटिका कशी होती? तर असं म्हणतायत की ते म्हणतात हिचं नाव पण घेऊ नको राम, ही इतकी भयानक आहे. ताटका नम भद्रंते. आणि लगेच जेव्हा नाव घेतलं ताटिकेचं, त्यावेळेला विश्वामित्रांनी लगेच एक मंत्र म्हटला, भद्रम ते, राम तुझ्यावर सर्व जे काय अमंगळ आलेलं आहे ते सगळं दूर होऊन जाऊ दे, कारण ताटिका या नावातच इतकं अमंगळ होतं. तर अशा प्रकारे विश्वामित्रांनी त्यांचं संरक्षण केलं. आणि मग सांगितलं की ह्याच्याबद्दल आचार्य थोडंसं हे सांगतायत. ते म्हणतायत करुष याचा अर्थ मन म्हणजे आंतरिक स्वच्छता, आणि रुची याचा अर्थ वासना. या प्रकारे आपण सर्वांगाने शुद्ध झालं पाहिजे, जसं इंद्र शुद्ध झालं. ताटिका हिच्याबद्दल सांगताना ते म्हणतायत सुकेतू नावाचा एक यक्ष होता, त्याची एक इच्छा होती, 1000 हत्तींचं बळ असलेला पुत्र त्याला हवा होता, आणि म्हणून त्याने तपस्या केली. पण त्याला वरदान काय मिळालं, तुला पुत्र नाही पुत्री होईल, मुलगी होईल, 1000 हत्तींचं बळ असलेली. आणि मग हे बघितल्यावर तिला मात्र यांनी सुकेतूने चांगलं वाढवलं, आणि पुढे सुंद नावाच्या एका यक्षाशी तिचा विवाह झाला. ती दिसायला अतिशय सुंदर होती. आणि त्यांचा दोघांचा पुत्र मारीच हा झाला. आणि नंतर एके दिवशी हे दोघं जण इतके मत्त झाले होते, सुंद आणि ताटिका, हे दोघे जण अगस्त्य ऋषींकडे गेले, आणि सुंदाने अगस्त्य ऋषींना खूप त्रास दिला. आणि मग अगस्त्य ऋषी शेवटी काय करणार, त्यांनी त्याला भस्म करून टाकलं. हे बघून ताटिकेला राहवलं नाही, आणि तिनं त्यांच्यावर आक्रमण केलं. आणि जेव्हा आक्रमण केलं, त्यावेळेला अगस्त्य ऋषीने तिला राक्षस बनवलं, आणि राक्षस बनल्यावर ती गेली निघून, मग तिनं बदला घ्यायचा होता म्हणून ती पुन्हा आली, आणि त्या ठिकाणी सर्व जो प्रदेश होता सगळा जाळून टाकला, कारण तिथे अगस्त्य ऋषी राहत होते म्हणून. म्हणून तेव्हापासून हा संपूर्ण प्रदेश ताटिकेचा प्रदेश आहे, आणि इथे काहीच शिल्लक नाही, कारण तिनं सगळं काही भस्मसात करून टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी ती काहीच ठेवत नाही, पशु पक्षी प्राणी सगळे तिला घाबरत आहेत, इतकी भयानक अशी ती ताटिका आहे. तर मग तेव्हा हे म्हणतात आता तिला तुला मारलं पाहिजे. प्रभू रामचंद्र विचार करतात, पहिलीच राक्षसी ती स्त्री, तिला मारायचं. मग तेव्हा विश्वामित्र ओळखतात, दोन घटना ते सांगतात. म्हणतात हे पहा, जेव्हा जेव्हा या जगावर आकांत येतो त्यावेळेला राक्षसी कोणी का असेना, राक्षस हा स्त्री असेना किंवा पुरुष असेना, त्याला आपण मारलंच पाहिजे. म्हणून इंद्राने मंथराला मारलं, मंथरा नावाची एक राक्षसी होती. का? कारण तिनं पृथ्वीलाच पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला, म्हणून इंद्राला तिला मारावं लागलं. आणि पुढे भृगूंची पत्नी म्हणजे शुक्राचार्यांची आई, हिला विष्णूंनी मारलं, कारण इंद्राला पूर्ण नष्ट करायला ती गेली होती, तिनं व्रत घेतलं होतं, त्यामुळे विष्णूला तिला मारावं लागलं. पहा, दोघांनी पण स्त्रीला मारलेलं आहे, त्यामुळे तुलाही मारायला पाहिजे. मग राम पहिल्यांदा तयार होत नाहीत, लक्ष्मणाला म्हणतात कसं काय करायचं हे. मग तेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना सांगतात की ठीक आहे, माझ्या गुरूंनी वशिष्ठांनी मला आज्ञा दिली की तुमचं ऐकायचं आहे, त्यामुळं मी तुमचं ऐकतो, तुम्ही सांगितल्यामुळं नाही. आणि म्हणून शेवटी म्हणतात, आणि त्यावेळेला दोघांनी मिळून आपलं धनुष्य जोडतात आणि मोठ्यानं आवाज करतात, त्या धनुष्याचा टणकार करतात, आणि तो इतका भयानक ध्वनी असतो, तो सर्वत्र संपूर्ण जंगल त्या ध्वनीनं हादरून टाकतं. आणि हा आवाज ऐकल्याबरोबर ही ताटिका जिथे असते तिथून यायला लागते, कोण आलं या ठिकाणी. आणि मग जशी ती पुढे येते तसं आक्रमण करायला लागते. त्यावेळेला राम म्हणतात, अजूनही त्यांच्या मनामध्ये असतं, कशाला या स्त्रीला मारायचं. लक्ष्मणाला म्हणतात आपण एक काम करू, हिला मारूया नको, हिला विद्रूप करूया. आणि मग ती हातामध्ये जे काय अस्त्रशस्त्र असतात जे काय मिळेल ते घेऊन दोघांवर आक्रमण करायला येते. त्यावेळेला भगवंतांनी बाण सोडतात आणि दोन्ही हात तिचे छाटून टाकतात आणि मी ती तशीच येते पुढे. त्यावेळेला भगवंतांनी तिला खाली पाडतात बाण मारून, तेव्हा लक्ष्मण लगेच तिचे कान आणि नाक कापून टाकतो आणि मग ती पुन्हा त्वेषाने येते. त्यावेळेला हळूहळू संध्याकाळ झालेली असते, रात्र वाढत असते. आता त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात, वध्यंतम तव देवैश पूर संध्या प्रवर्तते, राक्षसी संध्याकालेषु दुर्दर्शनी भवती वय. ते म्हणतायत, हे पहा तिचा वध कर, कारण पूर संध्या, आता हळूहळू रात्र होणार आहे, संध्या गेलेली आहे आणि राक्षसींना, सर्व राक्षसांना या काळी दूरदर्शनी आता भरपूर शक्ती येते, बळ येतं, त्यामुळे लगेच तिला तू मार. आणि मग हे समजल्यावर राम हे स्वतः तयार होतात आणि शब्दवेदी बाण घेतात, कारण ती तोपर्यंत तिथून लुप्त झालेली असते आणि आता आक्रमण करणार असते. शब्दवेदी बाण घेऊन प्रभू रामचंद्र तिच्यावर चालवतात आणि जसा तो बाण जातो तसा ती मृत्यूहून खाली पडते. तर पुढे ह्या तिघांचं वर्णन मी नंतर करतो. ताटिका, मारीच आणि सुभाव. तर ज्या वेळेला हिचा नाश होतो त्यावेळेला विश्वामित्र रामाना म्हणतात, हे रामा तू चांगलं कार्य केलेलं आहेस, त्यामुळे मी तुला आणखीन विद्या शिकवणार. आणि असं म्हणून त्यांनी आणखीन विद्या शिकवतात. ते काय म्हणतात, परितुष्टो मी तर परितुष्टोस्मी भद्रम ते राजपुत्र महाशय. अरे तू मला इतकं संतुष्टी दिलेलं आहेस, आता प्रिय प्रित्य परमय युक्तो ददम्यस्य अस्मी सर्वशः. तू आता मला एवढं संतुष्ट केलेलं आहेस, माझ्याकडे जे काय आहे ते मी आता तुला देणार सर्व काही. असं म्हणून सर्व अस्त्रशस्त्र विद्या ते त्यांना देतात. आणि काय काय देतात, दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र आणि विष्णुचक्र नावाचे चक्र देतात. जसं सुदर्शन चक्र आहे ना, तसे हे चार प्रकारचे चक्र सांगितलेले आहेत. त्याचबरोबर गदा, मोदकी आणि शिखरी गदा देतात. पाश, धर्मपाश, कालपाश आणि वरुणपाश. त्याचबरोबर वज्र, शुशकसनी, अर्द्रसनी हे अशा प्रकारचे वज्र देतात. आणि शिवदेकतम नावाचा गोळा, कस काय म्हणतात त्याला, नाही काहीतरी नाव आहे, सुंदर नाव आहे त्याचं, चेन आणि गोळा असतो ना फेकायचा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर असंख्य अस्त्रे, ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, अग्नेयास्त्र, वायव्यास्त्र, ऐद्रास्त्र, वज्रास्त्र, मानवास्त्र, मोहनास्त्र, असे अनेक अस्त्र ते देतात. आणि मग हे सर्व एक दास बनून सर्व अस्त्र प्रभू रामचंद्रांसमोर येतात आणि प्रभू रामचंद्र त्याला स्पर्श करतात आणि स्वीकार करतात. आणि अशा प्रकारे राम सर्व अस्त्र घेतल्यानंतर विश्वामित्रांना विचारतात, हे विश्वामित्र तुम्ही मला हे कसं चालवायचं हे सगळं सांगितलं, आता यांना परत कसं घ्यायचं ते मला शिकवा. म्हणजे अस्त्र नुसतं सोडायचं नाही, वेळे ज्या वेळेला स्थळ काळी त्यांना परतही घेतलं पाहिजे. त्यामुळे तेही उपसंहार मंत्र, उपसंहार मंत्र शिकवा. असं म्हणून विश्वामित्र त्यांना उपसंहार मंत्र देतात आणि पुढे ते सिद्धाश्रमामध्ये पोचतात. आणि तिथे काय झालं हे आपण उद्या बघूया. तर उद्या आपला क्लास आपला वर्ग नव्हता, पण उद्या 7:30 ते किंवा 7:15 ते आपण घेऊ, 7:50 पर्यंत, 7:30 ते किंवा 7:15 ते 8:50. तर उद्यापर्यंत आपल्याला संपूर्ण बालकांड संपवायचं आहे आणि थोडं शिल्लक राहिलं आहे, पण खूप सुंदर आहे. आणि एवढंच नव्हे तर कशाप्रकारे विश्वामित्रांचं वर्णन आहे सिद्धाश्रमामध्ये, कशाप्रकारे या तिघा राक्षस तिघांना ते प्रभू रामचंद्रांनी मारलं, आणखीन सीता स्वयंवर कसं झालं हे आणखीन सुंदर आहे. तर मला वाटतं उद्याचाही वेळ कमी पडेल, पण तरी सुद्धा आपण उद्या संपवायचा प्रयत्न करू. आणि यामध्ये जनक महाराज जेव्हा सीतेचं वर्णन करतात, ते सीतेचं वर्णन अतिशय सुंदर आहे, खास करून माताजींसाठी, की कसं आपण जीवनामध्ये वागलं पाहिजे, सीतेसारखं कसं बनलं पाहिजे. संपूर्ण रामायण रामासारखं कसं वागलं पाहिजे आपल्यांसाठी आहे. पण जनक महाराज सीतेचं थोडं वर्णन करतात, त्यामुळे मुख्य जबाबदारी पुरुषाकडे आहे, स्त्रियांकडे नाही. शास्त्रानुसार. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. प्रभु रामचंद्र की जय. लक्ष्मण सीता मैया की जय. हनुमान जी की जय. प्रश्न असा आहे की भक्त कशाची अपेक्षा करत नाहीत, मग दशरथ महाराज पुत्राची अपेक्षा कशी करतात? अगदी सोपं उत्तर आहे, गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हटल्यावर मुलं झालीच पाहिजे, है ना? साधं सोपं उत्तर. पण मुलं म्हणजे प्रभुपाद सांगतात, थोडा वाईट शब्द वापरतात, कुत्र्या मांजरांसारखं मुलांना जन्म देऊ नका, त्याच्यासाठी तपस्या आवश्यक आहे. म्हणून गर्भाधान संस्कार म्हणतात, त्याप्रकारे गर्भाधान केलं पाहिजे, गर्भाधान केलं पाहिजे. पण तेही कसं तपस्येना, तपस्या केल्याशिवाय पुत्राची उत्पत्ती करायचं नाहीतर ती मुलं सगळी जी होणारी आहेत अपत्य, ती सर्व राक्षसी तयार होते. म्हणून त्यासाठी पण मोठी तपस्या आहे, ती तपस्या केल्याशिवाय गर्भाधान करायचं नाही. गर्भाधान झाल्यावर एक चांगला भगवंतांचा भक्त जीव त्या ठिकाणी येतो, असं सांगितलेलं आहे. आता दुसरं, या ठिकाणी दशरथ महाराजांचं, एक राजा आहेत, त्यामुळं त्यांना कोण इच्छा तर असणारच, कारण राज्य पुढं चालवायचंय, हा एक भाग. भक्त कोणती इच्छा करत नाहीत ह्याचा अर्थ काय, पूर्ण निरीच्छ होऊन जात नाही, इच्छा शून्य कधी होत नाही भक्तांची. भक्तांची इच्छा असते भगवंतांची सेवा करणं, यामध्ये इच्छांची पूर्णता आहे. समजा आपण सर्वजण इच्छाच नाही आपल्याला, काय होईल? इथे आलो असतो का आपण, घरी गेलो असतो का, किंवा काहीच नाही, सर्व काही शून्यवत झालो असतो. तर भक्तांना इच्छा असते शुद्ध इच्छा, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा, भगवंतांना संतुष्ट करण्याची इच्छा. म्हणून या ठिकाणी भगवंतांना यायचं होतं, अवतार घेऊन यायचं होतं एका मानव रूपामध्ये, तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं. ब्रह्माजींच्या प्रार्थनेमुळं भगवान विष्णू म्हणाले सर्व देवतांना की मी लवकरच दशरथ महाराज जो यज्ञ करणार आहेत त्यामधून कौसल्याच्या पोटी मी जन्माला येईन. ही पूर्व योजना आहे आणि हे सर्व देवतांची प्रार्थना आहे, देवता त्यांना विनंती करतायत. आणि मग दशरथ महाराज एक निमित्त होतात, आणि भक्तांची इच्छा हीच आहे की भगवंतांनी या ठिकाणी यावं जेणेकरून मी त्यांची सेवा करेन. म्हणून दशरथ महाराजांनी भगवंतांना बोलावलं ते त्यांची सेवा करण्यासाठी, बाकी काही इच्छा नाही. आपण एकच इच्छा ठेवली पाहिजे, भगवंतांची सेवा मी कशी काय करू. मग ते आपला पुत्र होऊन, गृहस्थ होऊन, ब्रह्मचारी होऊन, वानप्रस्थ होऊन किंवा संन्यास, काही का असेना, सर्व धर्म सर्व आश्रमांमध्ये आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे त्यांच्या संतुष्टीसाठी. बरोबर आहे, कॉमेंट पूर्ण आहे. हरे कृष्ण. सर्वजण एक इच्छा ठेवा, आपण भगवंतासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे त्यांच्या संतुष्टीसाठी.